गणमनीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणे नामा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायिन वाचा मनसिन्द्रियं वा विद्यात्मना वा प्रकृतिस्वभावा वा करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं विष्णुदामोदरं वासुदेवं हरिश्रीधरं माधवं गोपिकावल्लवं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम।